शब्द फुले बाय सुजाता, कथा काव्य आणि नाट्यमय मनोरंजन ऑडिओ स्वरूपात। नमस्कार, शब्द फुले या आपल्या पॉडकास्टवर 111 भागात मी सुजाता आपलं मनापासून स्वागत करते। ही कथा ऐकण्यापूर्वी हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा, कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करून प्रतिसाद द्या आणि शेअर जरूर करा। आता ऐकूया कथा प्रकाशवाट, लेखन राधिका आठले। अहो, ऐकलत का? वधूवर सूचक मंडळवाल्या काणेबाईंनी कबीरसाठी एक मुलगी सुचवलीये। मुलीकडचे उद्याच बघण्याचा कार्यक्रम करून टाकू म्हणतायत। बाहेरून आलेल्या निर्मलाताई त्यांच्या यजमानांना म्हणजे निलेशरावांना म्हणाल्या, आई तुला 1000 सांगितलंय की माझ्यासाठी मुली वगैरे बघू नको। ऑफिसवरून नुकत्याच घरी आलेल्या कबीरच्या कानावर हे निर्मलाताईंचे शब्द पडताच तो जरा रागावून म्हणाला आणि तावातावाने निघून गेला। पाहिलत, तुम्ही याला काहीच बोलत नाही। निर्मलाताई हताश होत निलेशरावांवर रागवत म्हणाल्या, निर्मला अगं त्याचंही जरा ऐकून घे ना। निलेशराव त्यांना समजावत म्हणाले, अहो काय ऐकून घेऊ, याला जी मुलगी आवडली आहे ती आंधळी आहे हेच ना। आता काय जन्मभर आपण सगळं करायचं तिचं? वय वाढतंय आता आपलं, कोणीतरी आपलं करणार या घराचं करणार हवंय। निर्मलाताई म्हणाल्या, तुला हे सगळं करायला कोणी हवं असेल तर आपण बाई ठेवूया, तेवढे सधन आहोत आपण। लग्न कबीरला करायचं आहे आणि त्याच्यासाठी मुलगी हवी आहे आपल्याला, कोणी मोलकरीण नकोय। आता निलेशरावांचा स्वरही थोडा चिडका झाला। हो ना, मी पण तेच म्हणते, त्याची बायको आंधळी असेल तर ती याचा संसार काय करणार आहे, सगळाच अंधार असेल अंधार। निर्मलाताई चिडून म्हणाल्या आणि रागाने आत निघून गेल्या। आई काय करतेस? कबीरने स्वयंपाकघरात येऊन विचारलं। आज रविवार असल्याने तो जरा निवांतच होता। अरे दिवाळी आली आहे तोंडावर, फराळ करायला हवाय ना, बेसन भाजायला घेतलंय, लाडू करायचे आहेत ना, निर्मलाताई उत्तरल्या। अरे वा, माय फेवरेट, मी काय मदत करू का सांग? तो उत्साहाने म्हणाला, तू किती दिवस मदत करणार मला? हां, मला ना आता माझ्या सुनेकडून मदत घ्यायची, तिच्या हातचा फराळ खायचा आहे, तिच्या हातून ना अख्ख्या घराची रोषणाई करायची। आपलं घर आणि तुझं आयुष्य तिने सुखाने प्रकाशमय केलं पाहिजे असं मला वाटतं। पण ज्या मुलीचं स्वतःचंच आयुष्य काळोखी असेल ती दुसऱ्याचं आयुष्य काय उजळणार? पुन्हा तोच विषय काढून निर्मलाताई कबीरला समजावू पाहत होत्या। आई ती करेल अगं सगळं, तो म्हणाला। आणि ते कसं, चाचपडत? आई प्लीज, तो वैतागत म्हणाला। का, सत्य सहन होत नाहीये का कबीर? अरे अशा मुलीशी संसार सोपा नाहीये, डोळे उघडून वास्तवाकडे बघ, मी काही तुझी दुश्मन नाहीये रे, आई आहे मी तुझी, माझ्या खरंच बाकी काहीच अटी नाहीयेत। तू इतर कुठल्याही मुलीशी लग्न कर, पण व्यंग असलेली नसावी एवढी साधी इच्छा आहे माझी। आता मात्र तो काहीच बोलला नाही, तिथून शांतपणे निघून गेला। दिवाळी दिवस उजाडला। निर्मलाताईंच्या त्रिकोणी कुटुंबात छान दिवाळी पहाट साजरी झाली आणि आता तिघही फराळाचा आस्वाद घेत बसले होते। आई, बाबा, आज संध्याकाळी आपल्याला एके ठिकाणी फराळाला जायचंय। कुठे रे? निलेशरावांनी विचारलं। ते तिथे गेल्यावर कळेल, सरप्राईज, तो हसत म्हणाला। अरे पण, निर्मलाताई काहीतरी म्हणत होत्या पण कबीरने त्यांना अर्ध्यातच थांबवलं। पण बीण काही नाही, जायचं आहे, काहीतरी महत्वाचं आहे, असं म्हणून तो तिथून निघून गेला। निलेशरावांनी डोळ्यांनीच निर्मलाताईंना जाऊया असं म्हटलं। कबीरची कार एका छोट्याशा बंगल्याजवळ थांबली। तिघही खाली उतरले। कबीर दोघांनाही घेऊन त्या बंगल्याजवळ आला। छोटंसंच घर होतं ते, घराजवळ थोडी जागा, वासाच्या फुलांची झाडं, तिथे छोट्या कुंड्यांमध्ये वाढलेल्या वेली आणि तेवढ्या जागेत अगदी आखीव रेखीव सुंदर रांगोळी घातलेली आणि त्यात अगदी छान रंगही भरलेले. निर्मलाताईंना ते पाहून अगदी छान वाटलं. कोण राहतं इथे? त्यांनी उत्सुकतेने विचारलं. कळेलच आता, असं म्हणत कबीरने दारावरची बेल वाजवली आणि दार उघडलं गेलं. दारात छानशी साडी नेसलेली, केसांची घट्टसर वेणी घातलेली, गोरी पान आणि चेहऱ्यावर सुंदर हसू असलेली मुलगी उभी होती. तिच्या हरवलेल्या डोळ्यांकडे पाहून मात्र निर्मलाताई आणि निलेशराव ती कोण आहे हे समजून गेले. हां, मी तुमचीच वाट पाहत होते, या ना. तिने तिच्या गोड शब्दात तिघांचंही स्वागत केलं. आई, बाबा, ही कावेरी. कबीरने नाव सांगत तिची ओळख करून दिली आणि तिने लगेचच अचूकपणे त्या दोघांना खाली वाकून नमस्कार केला. निर्मलाताई आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिल्या. तुम्ही बसा हा, मी पाणी आणते तुमच्यासाठी, असं म्हणत ती थेट स्वयंपाकघरात गेली आणि तिने त्या तिघांसमोर पाणी आणून ठेवलं. पुन्हा ती आत गेली आणि काहीच मिनिटात फराळाच्या डिशेस घेऊन आली. निलेशराव आणि निर्मलाताई तिला सराईतपणे वावरताना फक्त बघत होते. वातावरण खूपच शांत होतं, कुणीच काही बोलत नव्हतं. म्हणून मग निलेशरावांनीच बोलायला सुरुवात केली. छान झालाय हा बेसनाचा लाडू, कुठून आणला फराळ? अगदी घरच्यासारखी चव आहे. काका, मी स्वतःच केलंय सगळं. हा बेसनाचा लाडू मात्र ह्या वर्षीच शिकले. ओठांच्या कडांची जरास लाजत ती म्हणाली. तसा कबीरही हसला. अरे वा, छान छान. तू एकटीच राहतेस इथे? हो, म्हणजे आई लहानपणीच एका ॲक्सिडेंटमध्ये गेली. त्याच ॲक्सिडेंटमध्ये माझी दृष्टी गेली. बाबांनी वाढवलं मला, स्वतःच्या पायावर उभं केलं. खरं तर जगण्याचं बळ दिलं त्यांनी, आणि ते बळ आलं तेव्हा तेही निघून गेले. ती बोलत होती. बाकी नातेवाईक वगैरे? निर्मलाताईंनी हळूच विचारलं. दृष्टी गेलेल्या मुलीला कोणीच नातेवाईक नसतात काकू, ते फक्त खोटी सहानुभूती देण्यापुरते असतात. आता कसं होणार इसं? मुलीची जात कोण स्वीकारणार हिला? असं हिणवायला यायचे कधीतरी, पण मी स्वतःच पायावर उभी राहिले. त्यांचं कामच संपलं, त्यामुळे आता कोणीच येत नाही. व्यंग तर सगळ्यांमध्ये असतं, काहींना शारीरिक असतं तर काहींच्या विचारामध्ये असतं. आम्हाला खरंच सहानुभूतीची गरज नसते. गरज असते ती आम्हीही सगळ्यांसारखेच आहोत हे समजून घेणाऱ्या माणसांची, ती जरा विषादानेच म्हणाली. सॉरी हा, मी जरा जास्तच बोलले का? ती पुढे म्हणाली. नाही ग बाळा. बरं, तू काय काम करतेस? निलेशरावांनी विचारलं. मी गव्हर्नमेंट हायस्कूलमध्ये मराठी आणि संगीताची शिक्षिका आहे. ती हसून उत्तरली. अरे वा, मस्तच. म्हणजे तू गातेस तर मग आपलं मस्त जमणार. मी रोज फरमाईश करणार आणि तू रोज माझी फरमाईश पूर्ण करायची, निलेशराव आनंदाने म्हणाले. तसं ती थोडी बावरली आणि हसली. निर्मलाताईंचा निलेशरावांवर एक तिरका कटाक्ष पडताच ते गप्प झाले. तुम्ही चहा घेणार की कॉफी? तिने विचारलं. चहा घेऊ आम्ही, निर्मलाताईंनी सांगितलं. ती लगेचच आत निघून गेली आणि मागोमाग निर्मलाताईही गेल्या. तिने चहाचं आधण ठेवलं, साखर घातली आणि आलंही किसून घातलं. पाण्याला उकळी आल्यावर तिचा हात तिने चहा पावडरच्या डब्याकडे वळवला आणि तडक मागे घेतला. ती दुसऱ्या डब्यांना हात लावू लागली आणि डबा मिळाला. हे बघताच निर्मलाताई अवाक झाल्या, कारण डबा त्यांनी बदलून ठेवला होता. काकू आहो, डोळे नसले तरी स्पर्श ज्ञानाने आणि चाहुलीने समस्त मला, त्यांच्याकडे तोंड करत तिने म्हटलं. तसं त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि त्या बाहेर निघून गेल्या. चहा झाला, खाणं झालं, आता काळोख पडू लागलेला. ती पणत्या लावू लागली, पण आज तिचा हात घाबरून थरथरत होता. ते पाहताच कबीर तिथे गेला. डोंट वरी कावेरी, सगळं नीट होईल, मी आहे ना, असं म्हणत त्याने तिचा हात धरला. दोघे मिळून पणत्या लावू लागले. त्या पणतीच्या उजळलेल्या प्रकाशाने दोघांचे चेहरे अजूनच तेजस्वी दिसत होते. निर्मला, बघतेस ना दोघं किती खुश आहेत एकमेकांसोबत. तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली ना की अजूनही शंका आहे? निलेशरावांनी विचारलो.
नाही हो, पण.
हा पण म्हणण्याआधी मला एका प्रश्नाचं उत्तर दे. जर हिच्या जागी आपला मुलगा असता तर? निलेशरावांच्या प्रश्नाने निरुत्तर झालेल्या निर्मलाताईंचे डोळे अश्रूंनी भरले. अख्खं घर कसं पणत्यांच्या प्रकाशाने उजळलं होतं आणि निर्मलाताईंचे विचारही लख्ख झालेले. कावेरी, एक छानसं गाणं ऐकवतेस? निलेशरावांची विनंती. तिने लगेचच तानपुरा आणला आणि ती गाऊ लागली. तिमिरा तुनी तेजाकडे ने दीप देवा जीवना, ज्योती परी शिव मंदिरी रे जागवी माझा मना. अवघी शांतता, फक्त तानपुरा आणि त्यात गुंफलेला तिचा आवाज, सगळंच फक्कड जमलेलं. गाणं थांबलं, तिघही निघाले. तिने पुन्हा नमस्कार केला. तुम्ही आलात, यावर्षीची दिवाळी सुंदर साजरी झाली. तिच्या डोळ्यात पाणी आलं. यापुढचे सगळे सण आता आपल्याला एकत्रच साजरे करायचेत. तुझं ते घरही तुझ्या हातून प्रकाशमय होण्यासाठी अगदी आतुर झालंय बाळा. निर्मलाताई म्हणाल्या तसं कावेरीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिलेस, पण कबीरही थोडासा हळवा झाला. हळूच तो आईच्या कानात गुजबुजला. थँक्स आई. पुरे ह? आम्ही रिक्षेने पुढे होतो, तू हिला घेऊन ये, निर्मलाताई म्हणाल्या. एकदम जाऊया, तो म्हणाला.
नको, मला माझ्या होणाऱ्या सुनेच्या स्वागताची तयारी करायची.
त्या उत्तरल्या आणि उत्साहात तिथून निघूनही गेल्या. त्यांच्या मागून निलेशरावही गेले. कबीरने कावेरीकडे पाहिलं तशी ती गोड लाजली. तुला दरवेळी कसं समजतं मी तुझ्याकडे पाहतोय? तो तिला जवळ घेत म्हणाला. इथे तिसरं कोणी आहे का?
नाही.
मग मी समोर असताना तू कोणाकडे पाहणार? ती लाजत म्हणाली. ती असं म्हणताच तोही हसला. दोघांच्या भविष्याची वाट आता प्रकाशाने न्हाऊन निघालेली. त्या प्रकाश वाटेवरून चालण्यास दोघही सज्ज होते. कथा प्रकाश वाट, लेखन राधिका आठले, आवाज सुजाता. माझं नाव सुजाता आहे आणि तुम्ही पाठवलेल्या कथा देखील मी या पॉडकास्टवर ऐकवते. तुम्हाला जर मी सांगितलेल्या कथा आवडत असतील तर जरूर माझा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही पॉडकास्टवर ऐकत असाल तर तिथे मला फॉलो करा आणि 5 स्टार देऊन मला प्रोत्साहन द्या. शब्दफुले बाय सुजाता हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. ही कथा लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर शेअर करा. तुम्हाला जर शब्दफुलेच्या कौटुंबिक कथा किंवा प्रेमकथा ऐकायच्या असतील तर ती लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. ती लिंक क्लिक करून तुम्ही त्या कथांचा जरूर आनंद घ्या आणि मला अभिप्राय कळवा. इंस्टाग्रामवर माझा हँडल आहे sujata_शब्दफुले. तिथेही तुम्ही मला प्रतिक्रिया देऊ शकता. शब्दफुले चॅनलवर मला कमेंट करू शकता. त्याचप्रकारे Spotify-सारख्या पॉडकास्टवर तिथे मला जरूर कमेंट करून तुमचा प्रतिसाद द्या आणि 5 स्टार रेटिंग्स देऊन मला प्रोत्साहन द्या. shabdafule@gmail.com हे माझं ईमेल आहे. यूट्यूब, पॉडकास्ट, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ईमेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या सर्व लिंक्स मिळतील. सो स्टे ट्यून आणि ऐकत रहा शब्दफुले बाय सुजाता. कुठे? Spotify, ॲपल पॉडकास्ट, Gaana.com, JioSaavn, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, ऑडिबल, स्टोरीटेल मराठी, यूट्यूबवर, सर्व पॉडकास्ट आणि म्युझिक ॲप्सवर. तर आजच्या संवेदनशील कथेबरोबरच मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. पुन्हा भेटू एका नव्या कथेसह. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.